वेगवेगळ्या वयात ही जे शोभन दिसती अंगो अंगी सुवर्णा परी प्रसन्न हसती
स्त्रीत्वाला अलंकार जे देती अर्थ नवे
नात्यांवरती स्त्रीत्वाच्या तेच दागिने हवे
गणेश रामचंद्र आपटे
लखलखणारे सोने आणि चमचमणारी चांदी गणेश रामचंद्र आपटे म्हणजे झगमगणारी नाती
1909 पासून आपल्या सुवर्ण सेवेत गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक सोलापूर